नमस्कार, मी सतीश काका तनपुरे. माझे चिरंजीव शुभम आणि सौ साक्षी यांच्या नवजीवनाच्या आरंभास आपण उपस्थित राहून उभय तास आपले बहुमूल्य प्रेम आशीर्वाद देऊन त्यांच्या नवजीवनसाठी शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार करतो. तुमच्यासारखी चांगली माणसं भेटणे म्हणजे माझे भाग्यच असते. तुमचे प्रेम आपुलकी ही आयुष्यभर माझ्यासोबत असावी. मी व माझी पत्नी जयश्री आपलं सदैव आभारी आहोत.